आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रोगाला प्रतिबंध करणं हे केवळ व्यक्तीसाठी लाभदायक नाही तर त्यामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेवरील भार देखील कमी होतो असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. बुलढाणा जिल्ह्यात शेगाव इथं राष्ट्रीय आरोग्य मेळ्याचं उद्घाटन. मुंबईतील बांधकाम प्रकल्पांचं निरीक्षण आयओटी एआयद्वारे होणार. राज्यसभेच्या 7 जागांकरता द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा. आणि क्रिकेट विश्वचषकातील आव्हान टिकवून ठेवण्याकरता भारतासाठी आज महत्वाचा सामना. आता सविस्तर बातम्या. आयुर्वेद, योग आणि इतर आयुष प्रणाली केवळ रोगांवर उपचार करण्यापुरत्या मर्यादित नाहीत तर त्या समग्र आरोग्य व्यवस्थापनाचं शास्त्र असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं 4 दिवसांच्या राष्ट्रीय आरोग्य मेळ्याचं उद्घाटन करताना त्या काल बोलत होत्या. आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेदिक काँग्रेसच्या सहकार्यानं याचं आयोजन करण्यात आलं आहे. रोगाला प्रतिबंध करणं हे केवळ व्यक्तीसाठी लाभदायक नाही तर देशाच्या आरोग्य व्यवस्थेवरील भार देखील कमी करतं असं सांगताना त्या म्हणाल्या,
कारण हे की आजकाल प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स जैसे नियमित व्यायाम, उचित खानपान और संतुलित जीवनशैली पर बोल दिया जा रहा है. बीमारियों की रोकथाम में समेकित चिकित्सा पद्धति का महत्व आज पूरा विश्व समझ रहा है. तनाव मुक्त और स्वस्थ जीवन शैली के लिए विश्व भर में लोग योग का अपना रहे हैं. आयुर्वेदिक उपचार और दवाओं का लाभ दुनिया भर में लोग उठा रहे हैं. आयुष चिकित्सा पद्धतियों के संचित ज्ञान की विरासत के बल पर विश्व को एक स्वस्थ भविष्य देने के उद्देश्य से भारत सरकार ने पिछले एक दशक में अनेक कदम उठाए हैं.
राज्यपाल आचार्य देवव्रत याप्रसंगी म्हणाले की राजमाता जिजाऊंच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शहरांमध्ये हा आरोग्य मेळावा पार पडत असल्याची बाब प्रशंसनीय आहे. आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी 3 नवीन अखिल भारतीय आयुर्वेद संस्था स्थापन करण्याची घोषणा याप्रसंगी केली. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या मूळ आरेखनामुळे खोडद इथल्या जीएमआरटीच्या अँटिनाला व्यत्यय येत असल्यानं या रेल्वे मार्गाच्या मर्यादित बदलासाठी विशेष तज्ज्ञांची समिती नेमून सकारात्मक मार्ग काढला जाईल. या मार्गाची पर्यायी आखणी करून या मार्गातील सुटलेली गावं रेल्वे मार्गाला जोडली जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. सदस्य सत्यजित तांबे यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता. 32 देशांचा सहभाग असलेली जीएमआरटी वेधशाळा असल्यानं तिच्या नियमावलीत बदल करणं शक्य नसल्याचं केंद्र शासनानं स्पष्ट केलं आहे. मुंबईतील सर्व बांधकाम प्रकल्पांवर प्रभावी आणि पारदर्शक देखरेख रहावी याकरता आयओटी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मॉनिटरिंग प्रणाली विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व बांधकाम प्रकल्पांवर 100% नियंत्रण आणि निरीक्षण सुनिश्चित करण्यासाठी यंत्रणा उभारण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ते म्हणाले,
बीएमसीला आपण आदेश दिलेले आहेत की त्यांनी आयओटी बेस्ड आणि एआयचा उपयोग करून एक डायनामिक मॉनिटरिंग सिस्टीम तयार केली पाहिजे आणि 100% जेवढी बांधकामं होत आहेत, सरकारी असो, खासगी असो, इन्फ्रास्ट्रक्चरची असो, सगळ्यांचं मॉनिटरिंग त्यांनी केलं पाहिजे. त्यादृष्टीने जसं पंकजा त्यांनी सांगितलं की त्यांनी काही बाबतीत ते केलेलं आहे, पण जसं मग अशी सदस्यांनी सांगितलं की काही ठिकाणी ते कागदावरही दिसतं, त्यामुळे जोपर्यंत 100% आयओटी बेस्ड आणि एआयचा उपयोग करून हे होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं की ते 100% तसं मॉनिटरिंग होणार नाही. तर तशा सूचना दिलेल्या आहेत आणि लवकरच आम्ही ते पूर्ण करायला लावू.
राज्यातल्या शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जुलै 2025 पासून 3% वाढ करून 55% तो 58% नेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याचं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बस वारंवार बिघडत असल्यानं तसंच प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्यानं त्याचं रुपांतर निम आराम आणि साध्या वाहनांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती सरकारकडून काल विधान परिषदेत लेखी उत्तराद्वारे देण्यात आली. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयावर भ्रष्टाचार विरोधी पथकानं छापा टाकल्याचा मुद्दा सभागृहात चर्चेला घेण्याची सूचना फेटाळल्याची माहिती सभापतींनी दिली. याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणा दिल्या. गदारोळातच सभापतींनी लक्षवेधी सूचना पुकारल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून 7 सदस्यांची राज्यसभेसाठी द्विवार्षिक निवडणूक घेण्यात येणार असल्याची अधिसूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयानं काल प्रकाशित केली. 5 मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येतील. छाननी 6 मार्च आणि निवडणूक लढवली गेल्यास मतदान 16 मार्चला होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन द्वारा आयोजित हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब जी की अमर स्मृति में 350वां शहीदी समागम. प्रमुख उपस्थिति प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री श्री अमित शाह, महाराष्ट्र के मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार, राज्य मंत्री श्रीमती माधुरी मिसाल. 28 फरवरी और 1 मार्च 2026 सुबह 8 बजे से रात 10 बजे तक. समागम स्थल ओवे मैदान, खारघर, नवी मुंबई, महाराष्ट्र. आपकी उपस्थिति प्रार्थनीय है.
राज्यातील 86,000 कर्मचाऱ्यांना दिलासा देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या थकित वेतनवाढीचा फेब्रुवारीमधील हप्ता जमा करण्यात आला असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. नाशिक इथं उद्यापासून 1 मार्चपर्यंत मराठा विद्याप्रसारक समाजाच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या प्रांगणात 4th विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी कविवर्य कुसुमाग्रज नगरीत विविध मंच उभारण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेचा 80,952 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त भूषण गगराणी यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे काल सादर केला. वर्तमान आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प 74,500 कोटी रुपयांचा होता. मुंबई महापालिकेची राज्य सरकारकडे 10,000 कोटी रुपयांहून अधिक देणी शिल्लक असल्याचं अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात लोणार इथल्या जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याच्या सरोवरामध्ये अचानक गोडं पाणी जाऊन पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. तसंच कळमजा देवीच्या मंदिरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं मंदिर बंद झाल्यानं नागरिकांनी या समस्या सोडवण्याची मागणी करत साखळी उपोषण सुरू केलं आहे. मराठीचे व्याकरणकार, भाषांतरकार आणि मराठी विरामचिन्हांचे आद्य प्रणेते मेजर थॉमस कँडी यांच्या 150व्या स्मृतीदिनाच्या निमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं आज मराठी विरामचिन्ह दिवस साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील 45,00,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी द्वितीय योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणला काल नवी दिल्ली इथं गौरवण्यात आलं. जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी द्वितीय योजनामध्ये आतापर्यंत 1985 कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण करण्यात आलं असून राज्यातील 10,25,000 अधिक शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध झाला आहे. सांगलीमधील उद्योजक राम विश्वास दूध केंद्राचे ज्येष्ठ संस्थापक संचालक रामचंद्र गवळी यांचं काल निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. 1961 साली त्यांनी सायकलवरून दूध संकलन आणि दुधाचं वितरण करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 8च्या फेरीत भारतीय संघासमोर आता करा किंवा मरा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज चेन्नईतील एमएच चिदंबरम स्टेडियम इथं भारताचा सामना झिम्बाब्वेसोबत होणार असून उपांत्य फेरीच्या दृष्टीनं हा सामना अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. सध्या गट एकमध्ये भारत अत्यंत कमी सरस धावगती राखत तिसऱ्या स्थानावर आहे. या फेरीत भारतीय संघाचे झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्धचे सामने अद्याप बाकी आहेत. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला मोठ्या फरकानं विजय आवश्यक आहे. हवामान. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान अंशतः ढगाळ, अन्यत्र कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रोगाला प्रतिबंध करणं हे केवळ व्यक्तीसाठी लाभदायक नाही, तर त्यामुळे देशाच्या आरोग्य व्यवस्थेवरील भार देखील कमी होतो, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथं राष्ट्रीय आरोग्य मेळ्याचं उद्घाटन. मुंबईतील बांधकाम प्रकल्पांचं निरीक्षण आयओटी एआयद्वारे होणार. राज्यसभेच्या 7 जागांकरता द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा आणि क्रिकेट विश्वचषकातील आव्हान टिकवून ठेवण्याकरता भारतासाठी आज महत्वाचा सामना. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.